सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत कोण आहे.
हॅलो रुद्रा दा, आम्ही बोलतोय.
आम्ही कसा आहेस रे?
मजेत.
इफ आय एम नॉट रॉंग आपलं गणपती विसर्जनाच्या दिवशी बोलणं झालं होतं.
नाही त्याच्या अगोदर.
त्याच्या अगोदर, बरोबर. परत एकदा सांग सगळ्यांना काय करतोस आयुष्यात.
माझं आता बीएससी लास्ट इयर चालू आहे.
नाईस. आणि आपल्या या कन्सेप्ट बद्दल काय वाटतंय मनात?
खूप चांगली कन्सेप्ट आहे. बघितलं गेलं तर तुम्ही जे मुद्दे मांडतात एफएम वर ते जर प्रत्यक्षात आपण जर सगळं एकत्र मिळून जर ते जर मुद्दे मांडले
बरोबर
तर खूप चांगलं वाटेल. म्हणजे प्रत्येकाचं मत पण आपल्याला कळेल.
डेफिनेटली. आणि याचसाठी खरं तर हा प्लॅटफॉर्म आहे की लोकांची मतं इथे माझ्याकडे वेळेचं फार रिस्ट्रिक्शन येऊन जातं त्यामुळे मला इन डिटेल डिस्कस करता येत नाही. बरेचसे असे मुद्दे असतात जे बोलायचे असतात पण राहून जातात आणि म्हणून खरं तर हा प्लॅटफॉर्म आहे. सो आर यू इन?
यस 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 यस, आय एम रेडी.
क्या बात आहे. सो नाशिक, तुम्हालाही जर तुमचं नाव मॉर्निंग नंबर 1 या ग्रुपमध्ये रजिस्टर करायचं असेल तर व्हॉट्सअप करा इथून पुढे 8380035935 या नंबरवर. मॉर्निंग नंबर 1 असं टाईप करा, स्पेस देऊन तुमचं नाव लिहा, सेंड करा, व्हॉट्सअप करा 8380035935 या नंबरवर. किंवा आता इथून पुढे 6606935 या नंबरवर फोन करूनही तुम्ही नाव रजिस्टर करू शकतात. आय रिपीट 6606935. ओके, थोडाच वेळ श्रुती येते घेऊन 3 तास नो त्रास. शो कसा वाटला? rjrudra935@gmail.com नक्की कळवताय तुम्ही. मजा आते राहो.